सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट.
नमस्कार, मी आहे सुबोध भावे आणि तुम्ही मला ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन. कलाकार श्रुती बोरण.
ऍक्शन.
अच्छा सुबोध, आज अर्थात खूप दिवसानंतर असा यु नो मला चान्स मिळाला तुझ्यासोबत मस्त निवांत
शांततेने गप्पा मारायचा.
सो आपण जाऊया तुझ्या जन्माच्या वेळेस 9 नोव्हेंबर 1975 च्या काही आठवणी आज आपण यु नो जाग्या करणार आहोत. तर मला सांग की तुझा जन्म कुठे झाला?
अर्थात पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला ताराबाई काहीतरी समथिंग असं एक नर्सिंग होम होतं जिकडे माझा जन्म झाला. आणि आय एम व्हेरी हॅपी की मी एक पक्का पुणेरी आहे.
ऑल राईट, पुणेरी तर आहेच, पण मला सांग की तुझं नाव सुबोध तुझं नाव कोणी ठेवलं?
मला असं वाटतं माझ्या आत्यानी आणि आईने मिळून माझं नाव ठेवलं. म्हणजे आजही आमचं खंडोबाचं मंदिर आहे पुण्यात, आणि तेव्हा आमचा वाडा होता आणि वाडा आमचा खूप मोठा होता. माझ्या शाळेतली कितीतरी मुलं माझ्याकडे खेळायला असायची, कारण एक तर अंगण होतं खूप मोठं. माझ्या आजोबांची जुनी सायकल होती, ती सायकल सुद्धा चालवायला मी आमच्या अंगणात शिकलो, इतकं मोठं अंगण होतं आमचं. त्यामुळे ते मोठाच्या मोठा आमचा दिंडी दरवाजा होता वाड्याचा, आणि आतमध्ये आल्यानंतर बरोबर हत्तीची अंबारी ठेवली होती. मोठी पालखी होती आमच्याकडे, ज्याच्यातनं आमच्या खंडोबाच्या मूर्तीची जेव्हा चंपाषष्टी असायची तेव्हा त्याचा पूर्ण गावातनं त्याची मिरवणूक काढून आणायची. त्यामुळे तेव्हा बरेचसे आमच्या घरातले समारंभ आमच्या वाड्यात झालेले आहेत, त्यामुळे कदाचित माझं बारसाही आमच्या वाड्यातच झालं असण्याची शक्यता
आहे. सुबोध मला सांग की आई बाबा तुझे काय करायचे, तुला किती भाऊ बहिणी आहेत?
माझी आई शाळेत शिक्षिका होती आणि माझे वडील बँक ऑफ इंडिया मध्ये काम करायचे. लक्ष्मी क्रीडा मंदिर नावाची एक शाळा होती आणि त्या शाळेत आई शिकवायची, नर्सरी होती आणि आईच्या शाळेत मी होतो. मग तिकडून पुढच्या वर्गात मी नूतन मराठी विद्यालयामध्ये गेलो, कारण माझ्या घरात नुमवीची परंपरा आहे. माझे आजोबा, माझे बाबा, मी, माझा भाऊ, माझा काका, असे सगळे नुमवी आहेत, त्यामुळे खानदान नुमवी आहे आमचं. त्यामुळे मी सुद्धा अर्थात नुमवीत गेलो आणि शाळेपासून माझं घर अक्षरशः 5-10 मिनिटं चालत आहे, त्यामुळे आम्ही मधल्या सुट्टीत सुद्धा घरी येऊन जेवून परत शाळेत जायचो, त्यामुळे ते एक सुख होतं. मग आई माझी लक्ष्मी क्रीडा मंदिर सोडल्यानंतर आई माझी हुजूरबागेत लागली कामाला, आणि मग आई माझी प्रिन्सिपल होती, ती रिटायर झाली आता एक 3-4 वर्षापूर्वी. वडील बँकेत होते, बाबांची जेव्हा बदली व्हायची मग आम्ही जायचो, जवळ असेल तर बाबा शनिवार रविवार येऊन परत जायचं आहे. आणि घरात मंदिर असल्यामुळे पूजा अर्चा करायला लागायची, तर आजोबा तेव्हा होते, आजी होती. माझा धाकटा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान, तो आता पत्रकार आहे महाराष्ट्र टाइम्स मध्ये.
कोणते रूल्स होते घरात?
मला असं वाटतं की जे काही लहानपणापासून संस्कार आमच्यावरती झाले असतील ते आई बाबांच्या आजी आजोबांच्या वागण्यातनं झाले होते. मला आठवते संध्याकाळ झाली की आम्ही सगळे रामरक्षा म्हणायला बसायचो, किंवा जेव्हा टीव्हीच नव्हता तेव्हा आम्ही 7-7:15 आमच्या घरी जेवण व्हायची आणि 9 वाजता ट्यूबलाइट ऑफ आणि आम्ही झोपलेलो असायचो. म्हणजे आता अशी वेळच मला कित्येक वर्षात आठवत नाही की 9 वाजता आपण झोपलो आणि 7-7:30 जेवलाय. आणि कदाचित मला असं वाटतं की पूर्वीच्या लोकांचं आरोग्य चांगले असण्याची कदाचित ते सुद्धा एक कारण असेल की लोक 7-7:30 जेवायचे आणि 9-10 झोपायचे. रिस्ट्रिक्शन असं माझ्यावरती कुठलंच नव्हतं, कारण मला लहानपणापासून आईने वेगवेगळ्या खेळांमध्ये घातलं होतं. मी महाराष्ट्र मंडळात जायचो, तिकडे मी पोहायचो, मलखांब खेळायचो, ग्राउंडवरती खेळायचो. मग तिकडून मला बाबांनी जिमनॅस्टिकला घातलं, जिकडे शिवाजी मंदिरमध्ये मी जिमनॅस्टिक शिकायचो. 7वी-8वीपर्यंत मी खेळांमध्ये असायचो, खूप असायचो. मग माझ्या शाळेच्या गोल खो खोच्या टीममध्ये असायचो, कबड्डीच्या टीममध्ये असायचो, लंगडीच्या टीममध्ये असायचो. आणि मग 6वीच्या कुठल्या तरी एका सुट्टीत मला घरी मी खूप त्रास देईन म्हणून मला एका बालनाट्य संस्थेच्या शिबिरात घातलं, नाट्यसंस्काराच्या, जिकडे खऱ्या अर्थाने नाटकाची ओळख झाली माझी. म्हणजे नाटकाची वेगवेगळे अंग काय असतात, प्रकाश योजना काय, नेपथ्य काय, अभिनय, दिग्दर्शन, लेखन, तर ह्या सगळ्या गोष्टींची ओळख झाली. आणि तेव्हा खूप मुलं असायची शिबिरात आणि जवळजवळ आमच्या संस्थेचा 3-3, 4-4 दिवस भरतनाट्य मंदिरला महोत्सव व्हायचा नाटकांचा. पण अर्थात तेव्हा नाटकाबद्दल फार आवड नव्हती किंवा एक तर यायचं पण नाही, त्यामुळे पहिल्याच नाटकात मला आठवते की आधी मला मोठा रोल दिला होता आणि मग काही दिवसानंतर माझं विलक्षण अभिनय सामर्थ्य बघून मला अत्यंत छोटा रोल दिला आणि आणि मला सुद्धा बरं वाटलं की आता अख्खा वेळ मला स्टेजवरती थांबायला लागणार.
कोणती एक शिक्षा आहे जी तुझ्या लक्षात आहे की हे मी विसरू शकत नाही आणि हे मी कारनामे काहीतरी केले होते?
नाही नाही, अरे मला खूप मारलंय. माझ्या एका शिक्षकांनी मला इतकं मारलं चिडून, ते म्हणले भाव्या मी तुला भिंतीत चिरडून मारीन, इतके चिडले होते माझ्यावरती. एका मास्तरनी मला आतमध्ये येऊन डस्टर फेकून मारलंय. असं आमचं एक 10 मिनिटं ते डस्टर फेकून मारतायत, मी परत त्यांना देतोय, ते परत मला मारतायत. मग शेवटी चिडून त्यांनी मला सांगितलं की उद्यापासून तुझं थोबाड मला दिसतं का म्हणे वर्गात. मी आलो की बाहेर जायचो. मग असं 2 दिवस ते आले की मला बाहेर काढायचे. मग चौथ्या दिवशी ते आल्यावर मीच बाहेर जायला लागलो. ते म्हटलं कुठे जायलास तू, म्हटलं तुम्हीच म्हटला ना मग आल्यानंतर बाहेर जा म्हणून. म्हणजे आता माझ्याकडे बघितलं की मला आश्चर्य वाटतं की इतकं मी शांत किंवा विचार इतकं मी कसं करायला लागलो. कारण 10वीपर्यंत किंवा अगदी 12वीपर्यंत मस्तीमध्ये सगळ्यात मी पुढे असायचो. आईला मी काय म्हणतो की तू सचिन तेंडुलकर आहेस, म्हणजे त्यांनी जितक्या वेळेला बॅटनी बॉलला मारला असेल तितक्या वेळेस तू मला मारलायस. आणि असं एकही माझ्या घरात माणूस नाही की ज्यांनी मला फटकावलं नाही आहे, त्यामुळे सगळ्यांचे फटके खात खात माझं लहानपण गेलं. पण असं मला कधी आई बाबांचा राग किंवा आजी आजोबांचा राग किंवा सरांविषयीचा राग असं मला कधी आलं नाही तेव्हा. कदाचित माझी आईच त्या काळात अशी होती की तिच्याशी मी सगळ्या गोष्टी खरा बोलत होतो, त्यामुळे बाबांपेक्षा सुद्धा आईशी मी जास्त जोडला गेलो.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.
Got it!